Red FM MH935 सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर MH935 मध्ये अक्षय बरोबर तुम्ही आहात और फिलहाल मेरे साथ MH935 पर है मधुरा जोशी जिनसे मैं कर रहा हूँ बहुत सारी बातें. सो उद्या रिलीज होणार आहे उमंग, कुठकुठल्या प्लॅटफॉर्म वरती बघायला मिळणार आहे उमंग?
यूट्यूब तर डेफिनेटली आणि बाकी प्लॅटफॉर्म तर डेफिनेटली विल गेट बॅक टू यू अँड स्टे ट्यून्ड आणि अपडेटेड राहूया आपण. यू कॅन फॉलो अस ऑन इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप आणि यूट्यूब सगळीकडे. पण सिनेशॉट प्रीमियरच्या चॅनलवर उद्या युट्यूबवर हे 100% रिलीज होत आहे आणि फॉलोड बाय अ कपल ऑफ मोर प्लॅटफॉर्म विच विल बी सून टोल्ड टू यू गाईज.
ग्रेट. सो सध्या नाशिककर तुला ऐकत आहे तर काय सांगशील सगळ्यांना?
घरात राहा आणि युट्यूबवर उद्या जाऊन माझी फिल्म बघा आणि तुम्हाला आवडो न आवडो प्लीज तुमचा फीडबॅक मला कळवा. इंस्टाग्रामवर पोस्ट करा, व्हॉट्सअप जे लोक माझ्याशी कनेक्टेड आहेत प्लीज घरात राहा आणि हे सगळं आपण बोलूया. डेफिनेटली हे सगळं संपल्यावर आपण नक्कीच भेटू शकतो. पण प्लीज स्टे ॲट होम, स्टे सेफ आणि प्लीज प्लीज वॉच उमंग आणि शेअर करा लोकांना जितक्यांना सांगता येईल तितक्यांना. बिकॉज इट इज व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर मी अँड फॉर द एंटायर टीम कारण सगळे नाशिककर आहेत आणि इट्स अ ब्युटिफुल थिंग दॅट हॅपन टू ऑल ऑफ अस.
सो थँक्यू सो मच मधुरा, खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्याबद्दल थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक. उद्या नक्की मी शॉर्ट फिल्म बघ आणि तसं तुला मग अपडेट करेल ऑन व्हॉट्सअप.
थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हियर.
थँक्यू सो मच. थँक्यू.
थैंक्स.
क्या बात है, ये तो थी मधुरा जिनसे हमने बहुत सारी बातें की, उनके एक्टिंग करियर, उनके डांस करियर और कल उनकी शॉर्ट फिल्म जो रिलीज होने वाली है यूट्यूब पर जिसका नाम है उमंग, वो देखिएगा जरूर. फिलहाल ट्रेंडिंग गाना आपके लिए प्ले करूंगा, एंजॉय. अक्षय बरोबर, बजाते रहो.